आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं युपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेचे स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडरमागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्यावर पोहोचण्याचा अंदाज आहे. आयएटीएचे आशिया पॅसिफिक क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शिल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. आयएटीए 370 हून अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026च्या पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे एनटीएनं म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही एनटीएनं नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 मधील भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि 12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारतानं नेपाळला सुपूर्द केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण सुलभ करण्यासाठी भारताची युपीआय प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉईस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री सुगियोनो, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 2 महिलांसह किमान 7 पॅलेस्टिनियन नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरु केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140 अधिक ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोजडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स, रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सी व्ही आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय एप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3-368 धावांवरून खेळायला सुरुवात करेल. केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 धावांचं योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट केमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं यूपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.